खंड चौथा प्रकरण तेविसावे घरातील फेरफार व बालशिक्षण। डर्बनमध्ये बिराड केले होते, त्यातही फेरफार केलेच होते। खर्च मोठाच आले, तरीही वळण साधेपणाकडे होते, पण जोहानिसबर्गमध्ये सर्वोदयातील विचारांमुळे विशेषच फेरफार झाले। बॅरिस्टरच्या घरात जितका साधेपणा आणता येण्याजोगा होता तेवढा तर आणलाच, तरी पण काही सामान काढून टाकण्यासारखे नव्हते। खरा साधेपणा वाढला तो अंतःकरणाचा। प्रत्येक काम स्वतःच्या हाताने करण्याची हौस वाढली आणि त्यात मुलांनाही तयार करू लागलो। बाजारची रोटी घेण्याऐवजी घरच्या घरी क्युनीच्या सूचनेनुसार मोहना शिवायची रोटी हाताने करू लागलो। तिला गिरणीचे पीठ उपयोगाचे नव्हते। गिरणीत दळून आणलेल्या पीठाऐवजी हाताने दळलेले पीठ वापरण्यात साधेपणा, आरोग्य व पैशाची अधिक काटकसरही साधतात असेही मला वाटले। म्हणून हाताने चालविण्याचे एक जाते 7 पाऊंड देऊन खरेदी केले। त्याचे पेड जड होते, ते दोघांना सुखाने चालविता येईल, एकट्याला जड पडे। हे जाते फिरविण्यास मुख्यतः पोलाक, मी व मुले लागत असू। कस्तुरबाई त्यावेळी स्वयंपाकात गुंतलेली असे, पण तीही कधी कधी येईल। मिसेस पोलाक आल्या तेव्हा त्याही यात सामील झाल्या। हा व्यायाम मुलांना चांगला फायदेशीर झाला। त्यांच्याकडून हे किंवा दुसरे कसलेही काम मी कधी बलात्काराने करवून घेतलेले नाही, पण ते आपण होऊनच खेळ म्हणून जाते फिरवायला येत दमले म्हणजे सोडून जाण्याची त्यांना मोकळीक होती। परंतु कारण काहीही असो, ही मुले काय किंवा इतरही काय, ज्यांची माहिती आपल्याला पुढे होणार आहे तीही सर्व मला नेहमीच खूप काम करून देत असत। माझ्या नशिबाने तिढ्या मुलांशीही प्रसंग येत असे, नाही असे नाही, पण बहुतेक जण दिलेले काम हौसेने करीत। दमलो म्हणणारे त्यावेळच्या मुलांमध्ये तरी फारसे कोणी आठवत नाही। घरच्या साफसफाईसाठी एक नोकर होता, तो कुटुंबातीलच एक होऊन राहत असे आणि त्याच्या कामातही मुले भरपूर भाग घेत। पायखान्यातील मळ काढून न्यायला म्युन्सिपॅलिटीचा नोकर येत असे, पण पायखान्याची खोली साफ करणे, बैठक धुणे वगैरे कामे नोकराकडे देण्यात येत नसत। त्याने करावी अशी अपेक्षाच ठेवलेली नव्हती। ती आम्ही जातीने करीत असू आणि त्यातही मुलांना शिक्षण मिळेल। त्याचा परिणाम असा झाला की माझ्या एकाही मुलाला पायखाने साफ करण्याची खंत वाटत नाही आणि आरोग्याचे सामान्य नियमही ते सहजासहजी शिकले आहेत। जोहानिसबर्गमध्ये आजारी तर कोणी क्वचितच पडत असे, कोणी पडला तर शुश्रूषेला मुले असत आणि ते काम ती आनंदाने करीत। त्यांच्या अक्षर ज्ञानाकडे मी दुर्लक्ष केले असे मी म्हणत नाही, परंतु ते बाजूला सारून ठेवण्याचाही मला संकोच वाटला नाही। या न्यूनाबद्दल माझ्या मुलांना माझ्याविरुद्ध तक्रार करायला कारण राहिलेले आहे। त्यांनी कित्येकदा स्वतःचा असंतोष लोकांपुढे व्यक्तही केला आहे। याबाबतीत मला वाटते की मी स्वतःचा थोडासा दोष कबूल केला पाहिजे। त्यांना अक्षर ज्ञान देण्याची इच्छा मला फार फार होईल, प्रयत्नही करीत असे, पण त्या कामी नेहमीच काही ना काही विघ्न येऊन पडत असे। घरी त्यांना शिकविण्याची दुसरी काही सोय केलेली नव्हती, म्हणून त्यांना माझ्याबरोबर चालत ऑफिसात घेऊन जात असे। ऑफिस 2.5 मैल दूर होते, म्हणजे सकाळ संध्याकाळ मिळून कमीत कमी 5 मैलांची रपेट त्यांना व मला मिळत असे। रस्त्याने चालताना काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करीत असे, पण तेही माझ्याबरोबर येणारे दुसरे कोणी नसतील तर। ऑफिसात त्यांना कारकून व अशील यांचा सहवास घडे। काही वाचायला दिलेले असले तर ते वाचीत, हिंडत फिरत, बाजारातून किरकोळ जिन्नस आणण्याचे असल्यास ते आणि सर्वात वडील जो हरिलाल, त्याखेरीज इतर सर्व मुलगे अशा तऱ्हेने वाढले। हरिलाल हिंदुस्थानातच राहिला होता। मला जर त्यांना अक्षर ज्ञान देण्यासाठी नियमितपणे एक तास जरी काढता आला असता तर त्यांना आदर्श शिक्षण मिळाले असे मी मनाशी समाधान मानले असते। याबाबतीत मी दृढ राहिलो नाही। याबद्दलचे दुःख त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही मनात राहून गेले आहे। वडील मुलाने स्वतःचा आर्तस्वर माझ्यापाशी व जाहीर रीतीने अनेक वेळा काढला आहे। इतरांनी हृदयाची उदारता दाखवून हा दोष अपरिहार्य मानून तो पोटात घातला आहे। या न्यूनाबद्दल मला पश्चाताप होत नाही, किंवा होत असेल तर एवढाच की मी आदर्श पिता झालो नाही। पण ज्यांच्या अक्षर ज्ञानाचा दोषही मी कदाचित अज्ञानाने असेल, पण स्वतःच्या बुद्धीला प्रामाणिकपणे जे लोकसेवेचे कर्तव्य वाटत होते त्याचेसाठीच केलेला आहे अशी माझी समजूत आहे। त्यांचे शील घडविण्याच्या कामी जे काही करणे योग्य होते ते करण्याचे कामी मी कुचराई केलेली नाही, एवढे मात्र मी सांगू शकतो व प्रत्येक आईबापाचे हे अवश्यमेव कर्तव्य आहे असे मला वाटते. माझी अशी दृढ समजूत आहे की मी मेहनत केली असताही माझ्या मुलांमध्ये जे काही चारित्र्य दोष दिसून आले आहेत ते आम्हा नवरा बायकोच्या दोषांचे प्रतिबिंब आहे. मुलांमध्ये आईबापाच्या रुपाचा वारसा ज्याप्रमाणे उतरतो त्याचप्रमाणे त्यांच्या गुणदोषांचा वारसाही उतरणारच. त्यांच्यामध्ये सभोवतारच्या वातावरणामुळे काही कमी अधिक झाले तरी मूळ भांडवल बापजाद्यांकडून जे मिळाले असेल तेच खरे. अशा तऱ्हेच्या अनुवांशिक दोषांपासून काही मुले आपली सुटका करून घेतात असेही मला आढळलेले आहे. हा आत्म्याचा मूल स्वभाव होय, ती त्याचीच थोरवी होय. कोलाक व माझ्यामध्ये या मुलांच्या इंग्रजी शिक्षणासंबंधी कडाक्याचा वादविवाद होई. मी प्रथमपासूनच मानित आलो आहे की जे हिंदी आईबाप आपल्या मुलांना बालपणापासूनच इंग्रजी बोलणारी बनवतात ते त्या मुलांचा व देशाचा द्रोह करतात. मला असेही वाटते की त्यामुळे मुले आपल्या देशाच्या धार्मिक व सामाजिक वारशापासून वंचित राहतात आणि तेवढ्या अंशाने देशाची किंवा जगाची सेवा करण्यास कमी लायक बनतात. माझे मत अशा तऱ्हेचे असल्यामुळे मी मुलांबरोबर नेहमी मुद्दाम गुजराती भाषेतच बोलत असे. पोलाकना ते आवडत नसे. त्यांचे म्हणणे असे की मी मुलांच्या भावी उत्कर्षाला आडकाठी आणतो. इंग्रजीसारखी विस्तृत प्रसार पावलेली भाषा जर मुलांना बालपणापासून अवगत झाली तर जगामध्ये चालू असलेल्या जीवनाच्या शर्यतीमध्ये त्यांनी एक मोठा टप्पा सहजी गाठल्याप्रमाणे होईल असे आपले मत ते मला आग्रहपूर्वक व प्रेमपूर्वक पटवून देण्याचा प्रयत्न करीत. मला ते पटेना. माझे उत्तर त्यांना अखेरीस मनापासून पटले की माझा आटता पाहून ते उगी बसले ते मला आता स्मरत नाही. या संवादाला आता 20 वर्षे झाले तरीही हे माझे विचार जे त्यावेळी होते तेच अनुभवाने अधिक दृढ झाले आहेत. माझे मुलगे अक्षरज्ञानामध्ये कच्चे राहिले असले तरी स्वभाषेचे सामान्य ज्ञान त्यांना सहजी मिळाले. त्यापासून त्यांचा व देशाचा फायदाच झालेला आहे, नाहीतर आज ते हिंदुस्थानात परकेसे होऊन राहिले असते. द्विभाषी व जेथे मुख्यतः इंग्रजी भाषाच बोलली जाते अशा देशात राहिल्याने त्यांना इंग्रजी बोलता येऊ लागले आणि साधारण लिहिताही येऊ लागले.